हॅलो जगताप सर बोलत आहेत ना? जगताप सर, मी विशाल बोलतोय, परांजपे अध्यादेशमधून. सर, मागे तुम्ही एन्क्वायरी केली होती 2 BHK संदर्भात, बरोबर आहे सर तुमची रिक्वायरमेंट? ओके, डायरी मध्ये आपला प्रोजेक्ट आहे सर परांजपे अध्यादेशमधून. बर, मग कधीपर्यंत फायनल करणार किंवा कसं आहे तुमचं प्लॅनिंग? सर उद्या या ना साईट वरती, काय प्रॉब्लेम नाही. साईट वरती येऊ शकाल का तुम्ही उद्या? या साईट वरती मग, काय प्रॉब्लेम नाही. एक साधारण दुपारी या, सकाळी या, काही प्रॉब्लेम नाही. 10 ते 5 ऑफिस चालू आहे. विशाल चालू.